ये दुनिया झुकाने चली सिर मेरा, मुझे समझेगी ये मेरे मिटने पे। आजकल तूफानों से घिरे घर मेरा, तो मैंने आसमां भी ला दिया है घुटने पे। मेरे खौफ से ठसती है बड़ी बड़ी हस्ती, मैं खुद की तारीफ ऐसे करता नहीं। खड़े खड़े चलती है सड़कों पे मस्ती, मैं कुत्तों के गली से गुजरता नहीं। आजकल गाड़ी मेरी जहाँ पे भी रुकती है, दुनिया सीधे कदमों में झुकती है। लोग घुटनों पे आके मेरे हाथ चूमते हैं, लड़कियां सर पकड़ के चीखती है, गर्दनें सूखती है। आप तुझकी देख के मुझको जब काफिला रॉक्सन का चलता है, बड़े बड़े हथियार रखते हैं नाम सुन के मेरा, बड़े बड़ों का कलेजा हिलता है। दरवाजा खुलता है नरक का आवाज से, मेरे पूरे कायनात पे है मेरे कलम का राज। मैंने मौत के छाती पे मौत लिख दी, मेरे कदमों पे गिरा उसके सर का ताज। ये दुनिया खिलाफ फूल तो रॉक संगता मिलेगा, झुकेगा नहीं ये सर लेकिन कटा मिलेगा। हालांकि दुनिया बंदियों के पीछे पागल है, लेकिन ये बंदा अपने माँ पे मर मिटा मिलेगा। तूफानों के घेर में सवार हूँ मैं नाव पे, जान की क्या कीमत है जब स्वाभिमान होता हूँ पे। सपनों पे मैं लपका, जख्म से खून टपका, और आग की लपटकी पट्टी बांध हमने घाव पे। मैं लोगों के नजर में हैवान बन गया हूँ, इंसान की शक्ल में भगवान बन गया हूँ। जान के दुश्मन की मैं जान बन गया हूँ, कदम चूम मेरे में महान बन गया हूँ। माझी हिप हॉप ची कला मला भावणार आहे, तुम्ही अजून काहीच नाही बघितलं मी लयत धावणार आहे। मला शोधून दाखवाय तर कोण सज्जन आहे, गाण्याशिवाय देतो म्हणजे मी काय निर्लज्ज नाही। माझा विद्रोही आवाज कुणी दाबू नाही शकणार, माझ्या विरोधात किती पण मोमेंट करा। माझं मराठी रक्त आखी काय ना झुकवून तुम्ही घरात बसून माझ्यावरती कॉमेंट करा। तू काय मारणार मला, मी तर मरण चुकवलं, झुकू नको मला छत्रपतीनं शिकवलं। माझ्या रक्तात भिंतो मित्रा गणी निकावा, माझ्या विद्येनं मी अख्खं विद्यापीठ झुकवलं। माझी गाणी कॅलिफोर्निया मध्ये धुडगुस घालतात, तिथल्या हुडवर न मला सरळ सलामी येते। त्यांच्या विचारांना लागली फक्त लाचारीची सवय, त्यांच्या वाट्याला फक्त फक्त गुलामी येते। मी मंत्री झुकवण्याची ताकद ठेवतो, माझं राईट आणि लेफ्ट विंगची घेणं देणं नाही। माझ्या हातामध्ये फणफण ते सत्याची ज्वाला, माझं जातीची आणि धर्माची पण घेणं देणं नाही। माझी चालते ना मंत्रालयात चर्चा, मी पण हलवल्या ना पार्लिमेंटच्या खुर्च्या। लैजनांनी प्रयत्न केले तरी माझी वाकडी नाही झाली, जाऊन खोला माझ्या विरोधात मोर्चा। हो मी माझा खंबा बसवतो आणि ऑपोजिट ठसवतो, त्याचं वागणं पण असं काही गैर नाही। माझ्यासोबत फाटू नका उगं, नाही तर जात चाल मोकार, बाकी माझं कोणासोबत सुद्धा वैर नाही। ही जगदुन्यानं लाखी गुडघ्यावर, कारण माझा होमी माझ्यावरती जीव वाळून टाकतो। माझा वाट दिवसा दिवशी नांग्या तलवारे नाश्त्यात, आम्ही ठोकत नाही तोडत नाही जाळून टाकतो। मारल मरण मिठी, कारण मी सत्य लिहितो, मी यमाच्या बी छातडावर मृत्यू लिहितो। माझ्या तिरडीवर तुम्ही लोक असू नका ढाळू, मी कागदाच्या आत्म्यावर पण तथ्य लिहितो। यांच्या कानात एक आणि तोंडात एक दिलाय, अंडरग्राऊंड हिप हॉप मी मेन स्ट्रीम ला नेलाय। मला धा तोंड नाही पण मी रावण आहे, दोस्ता माझ्या आतमधला माणूस तर कधीचाच मी आलाय। माझ्या कलेसाठी छातीवरती गोळी घ्यायला तयार आहे मी, पोरींच्या हृदयामध्ये झालेलं एक भुयार आहे मी। या समाजातन मला आधी जात मारायची आहे, तुझ्या सिंहासनाला मला लात मारायची आहे। कारण मुद्दा असा आहे की शिव्या देणं हा जर गुन्हा असेल ना, मी परत एकदा म्हणतोय, शिव्या देणं हा जर गुन्हा असेल ना, तर आपल्या महाराष्ट्रात नाही भारतात चौक्या कमी पडतील गुन्हेगार आतमध्ये टाकायला।